नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टौन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः नासतो विद्यते भावो जे तत्त्वदर्शी पुरुष त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत अर्थात जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हींच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये या 16 क्रमांकाचा श्लोक मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत की दोन प्रकारचे वस्तू आहेत या जगामध्ये, एक सत असत. सत म्हणजे जे कायमस्वरूपी आहे, जे नेहमी टिकून राहतं, जे कधीच बदलत नाही. आणि दुसरं आहे असत. असत म्हणजे जे चिरकाल टिकू शकत नाही, क्षणिक आहे. सर्वे खरोखर बुद्धिमान आहेत ह्यांनी सत आणि असत या दोन्ही वस्तूमध्ये ह्या वर्गामध्ये भेद केलं पाहिजे. आम्हाला स्पष्ट ही माहिती करून घेतली पाहिजे की या जगामध्ये काय सत आहे आणि काय असत आहे. असतो मा सत गमय असं उपनिषदमध्ये म्हटलं आहे. असतो मा असतला त्याग करा, असत पासून सत गमय सत मध्ये जावा. आम्ही म्हणतो हेच खरं आहे, सत्य आहे. हे सत्य म्हणजे काय? हे सत्यावर आधारित आहे, हे खरंच आहे, सत्य आहे. तर सत्य म्हणजे जे खरोखर टिकाऊ आहे, कायमस्वरूपी आहे. तर ह्या जगामध्ये आम्हाला वाटतं की हे बंगला हे सगळं खरं आहे, सत्य आहे. मोठे मोठे झाडं आहेत, 500 वर्ष 1000 वर्ष राहतात, हे कायम आहेत. परंतु कायम नाही आहे, हे पण सत नाही आहे, हे पण असतच आहे. आयुष्य जे आहे कुठच्याही वस्तूची 1000 वर्षामध्ये असलं तरी, लाखो वर्षामध्ये असलं तरीही ते असत आहे. या पृथ्वी लोकामध्ये आमची आयु जी आहे 100 वर्षापेक्षा जास्त कधी होत नाही. असे प्राणी आहेत ज्यांचे आयुष्य 200 वर्ष 300 वर्ष असतं. जसं कासव असतो, कासवाचं आयुष्य किती असतं? 200-300 वर्ष असतं. आणि वरच्या लोकांमध्ये स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक त्यांची आयु लाखो वर्षामध्ये आहे. त्यामुळे त्यांना अमर म्हणतात. देवतांचं अनेक नाव आहे अमर, आणि देवलोकला अमर लोक म्हणतात. अमर म्हणजे जे कधी मरत नाहीत, अमर. परंतु स्वर्गलोकमध्ये पण जे देवी आहेत, देवता आहेत, महरलोकचे ऋषीमुनी आहेत, त्यांचं पण मृत्यू होणारच आहे, आज नाही तर उद्या. आ ब्रह्मभुवना लोक पुनरावर्तिनो अर्जुन माम उपेत्यत कौंतेय पुनर्जन्मन विद्यते. ब्रह्मलोक पासून पाताळलोक पर्यंत जेवढे लोक आणि ग्रह आहेत या ब्रह्मांडामध्ये, हे सर्व क्षणिक आहेत. आणि प्रत्येक लोकावर जे लोक राहतात त्यांची मृत्यू निश्चित आहे. ब्रह्मलोक मध्ये पण लाखो वर्ष जगून ब्रह्माजीची पण मृत्यू होते. त्यामुळे ब्रह्मलोक आणि ब्रह्माजी पण स्वयं ते कायमस्वरूपी नाही आहेत. हे पूर्ण ब्रह्मांड जर आम्ही बघितलं, करोडो करोडो वर्षाचे आयु आहे, वय आहे, तरी हे ब्रह्मांड पण असत आहे, म्हणजे क्षणिक आहे. असतचा अर्थ हे नव्हे की त्याचं अस्तित्वच नाही आहे, असं नाही. अस्तित्व आहे, परंतु कायमस्वरूपी. कधी कधी कुठचंही वस्तू एवढं लांब आयुष्याचं असतं की आम्ही त्याला अमर म्हणतो, जसं देवताचं जे आयु आहे. परंतु खरोखर बघितलं तर ते अमर नाही आहेत. सर्व काही असत आहे, पूर्ण भौतिक सृष्टी असत आहे. त्याचे निर्माण होतो, पालन होतो आणि मग विनाश होतो आणि पुन्हा हे चक्र सुरू होत आहे. परत परत पुन्हा पुन्हा हे चक्र चालूच असतंय. तर हे असताचं चक्र आहे आणि असं ह्या असतच्या चक्रामध्ये आम्ही सर्व अडकून पडलो आहे आणि असतला सत मानतोय आणि सतला असत. असतला सत मानायचं म्हणजे काय, की विचार करायचं हेच सर्व काही आहे. माझं जग, माझा संसार, माझं धन, माझं कुटुंब, माझं काय, हेच सर्वस्व आहे. हे मोह, माया. असतला सत मानून घ्यायचं हे माया. आणि दुसरं माया म्हणजे की जे वस्तू खरोखर सत आहे त्याला असत समजून घ्यायचं. अरे आत्मा कोणी बघितलाय? आत्मा काय प्रमाण आहे का त्याच्यासाठी? देव कुठे आहे? देव नाही आहे. म्हणजे जे सत आहे खरोखर समजून घ्यायचं, जे खरोखर आहे त्याला नाही असं समजून घ्यायचं. हे दोन प्रकारचे माया आहेत. तर दोन्ही प्रकारच्या मायापासून आम्ही मुक्त झालं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की ह्या जगामध्ये आत्मा हे सत्य आहे. आत्माचा नाश कधी होत नाही, शरीराचा नाश होतोय. आणि आत्मा कुठून आलाय? आत्मा श्री आत्मा जे आहे ते श्री कृष्णांचं अंश आहे. त्यामुळे श्रीकृष्ण पण सत्य, ते मूळ सत्य आहेत आणि आत्मा त्यांच्यावर निर्भर राहणारे सत्य आहेत. अनंत कोटी आत्मा आहेत, असंख्य आत्मा, त्यांची गणना आम्ही करू शकत नाही. आणि हे सर्व श्रीकृष्णावर आधारित आहेत. हे भौतिक सृष्टी जे आहे ते असत आहे, परंतु हे भौतिक प्रकृती जे आहे मधून हे भौतिक सृष्टीचं निर्माण झालं आहे ते सत आहे. हे भौतिक प्रकृती कायमस्वरूपी आहे, परंतु भौतिक सृष्टी कायमस्वरूपी नाही आहे. तर हे प्रकृती जे सत्य आहे ते पण भगवान श्री कृष्णावर अवलंबून आहे. भगवान श्री कृष्णांचं धाम जे आहे वैकुंठ जगत, देवाचं गाव, ते पण सत आहे. ते पण भगवान श्री कृष्णावर आधारित आहे. तर सत्य आहेत ह्या जगामध्ये, जे काही आध्यात्मिक आहे ते सत आहे, परंतु हे सर्व भगवान श्री कृष्णावर आधारित आहेत. त्यामुळे मूळ सत्य जे आहेत ते भगवान श्री कृष्ण आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुध भाव समन्विता. की जे आध्यात्मिक जगत आहे, जे भौतिक सृष्टी आहे, हे सर्व काही माझ्यावर आधारित आहे, अवलंबून आहे. आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ सत्य नाही आहे, कुठेही नाही आहे. तर आम्हाला विचार करून घेतलं पाहिजे की जर आम्हाला जीवनात शांती पाहिजे आणि आनंद पाहिजे तर नेहमी आमचं चित्त, आमचं विचार, आमचं मन, आमची बुद्धी, आमची इंद्रिया सत्यवर आम्ही अवलंबून ठेवलं पाहिजे. जर आमची इंद्रियांना, मनाला आम्ही असत वस्तूवर ठेवलं, असत वस्तू नेहमी बदलत असतात, त्यामुळे कधी आम्हाला ते शाश्वत आनंद देऊ शकत नाहीत. आता आम्ही एक नावमध्ये बोटमध्ये नौकामध्ये आम्ही जर उभं राहिले आणि ते हालत आहे तर कधी स्थिर आम्ही उभं राहू शकतो काय तिकडे? आम्ही हालत बसणार तिकडे, आम्हाला वाटणार नाही की स्थिर आहे म्हणून. जमिनीवर आलो की स्थिर राहणार. आता आम्हाला समजतं की आधार आमचा स्थिर आहे. तर ह्या जगामध्ये जे वेगळे वेगळे प्रकारचे वस्तू आहेत त्यांच्यावर रुची ठेवून त्यांचा भोग घेणे हे अस्थिर आहे वातावरण. त्यामुळे कधीही मी सुखाची प्राप्ती करू शकत नाही. परंतु जर आम्ही भगवान श्री कृष्ण जे परम सत्य आहेत त्यांच्यामध्ये आमची इंद्रिय आम्ही जर केंद्रित केलं, आमचं मन बुद्धी सर्व काही, तर खरोखर आम्ही शांती आणि आनंदाची अनुभव आम्ही करू शकतो. श्रीमद भागवत मध्ये ह्या सत्याचंच विवरण आहे. धर्म प्रोज्झित कैटवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वास्तवम वेद्यम अस्तु. वेद्यम वास्तवम अस्तु वस्तु तापत्रयोन्मूलनम. कि जी ह्या जगामध्ये वास्तवम अत्र वस्तु, की खरोखर जे सत्य आहे ते काय आहे? ते भगवान श्रीकृष्ण आहे. हे जे इतर गोष्टी आम्हाला दिसतात की हे खरं आहे, ते खरोखर खरं नाही. पण खरोखर खरं वस्तू काय आहे? ते भगवान श्रीकृष्ण. तर आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार करून घेतलं पाहिजे की काही आमचं जीवन बदलत असेल, परिस्थिती बदलत असेल, आर्थिक परिस्थिती बदलते, लोक बदलतात, सगळं काही बदलत असतं, परंतु एक गोष्टी कधी बदलत नाही आणि ते काय आहे? मूळ सत्य काय ते? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कधी बदलत नाहीत. श्रीकृष्ण नेहमी परम सत्य, त्यांचं नाव परम सत्य, त्यांची सेवा परम सत्य. त्यामध्ये काहीही घडलं तरी, चांगलं किंवा वाईट, शुभ किंवा अशुभ, जर आम्ही ह्या परम सत्यावर नेहमी आमचं चित्त केंद्रित ठेवलं तर कधी आमच्या जीवनामध्ये अशुभ होऊच शकत नाही. भौतिक दृष्टीने आम्ही विचार करून बघितलं की हे शुभ हे अशुभ, पण शुभ आणि अशुभाचा जे विचार आहे ते भौतिक आहे. जी व्यक्ती भगवान श्री कृष्णांचं चिंतन मनन करत असतात आणि श्री कृष्णावर सतत अवलंबून असतात त्यांचं चित्त परम सत्यामध्ये असल्यामुळे ते त्यांचं मन डगमग होत नाही. ते व्यवस्थित परम सत्याचे प्राप्तीच्या दिशेमध्ये चालत असतात. तर आम्ही विचार केले पाहिजे जीवनामध्ये काही झालं किंवा नाही झालं, भगवान श्री कृष्ण वृंदावन मध्ये आहेत, ते वासुरी वाजवत आहेत, त्यांच्याबरोबर श्रीमती राधाराणी आहेत, त्यांच्याबरोबर गाय आहेत, त्यांचे ग्वालबाल मित्र आहेत, त्यांच्याबरोबर नंद महाराज यशोदामय्या आहेत, त्यांच्याबरोबर वृंदावन धाम आहे. आणि जे काही आमचं जीवनामध्ये घडलं किंवा नाही घडलं, श्रीकृष्ण तिकडे बासुरी वाजवत आहेत. हे सत्य आहे, ते बदलणार नाही कधी. तर आम्हाला हे सत्यामध्ये आमचं मन आमचं चित्त आम्ही केंद्रित केलं पाहिजे. तसंच भगवान श्रीकृष्णांचं नाव हे पण परम सत्य, कधी बदलत नाही. आणि परम सत्य ह्यांचं जे स्मरण इत्यादी आहे ते आम्ही कुठेही करू शकतो. असं नाही आहे की भगवान श्रीकृष्णांचं स्मरण आम्ही एक अशुद्ध जागामध्ये करू शकत नाही. आता आम्ही स्मशानभूमीमध्ये गेलो, अरे अशुद्ध जागा आहे, आता इकडे आम्ही भगवंत श्रीकृष्णाचं नाव कसं घेणार, भगवंतांचं स्मरण कसं करणार? नाही. शुद्ध किंवा अशुद्ध, भगवान श्रीकृष्णांची सेवा त्यांचं स्मरण चिंतन इत्यादी ते चालूच ठेवलं पाहिजे. कारण हे स्मरण चिंतन आदी केल्यामुळे अशुद्ध जागा पण शुद्ध होऊन जात आहे. ओम पवित्रो पवित्रो वा सर्वावस्थम गतोपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षम स बाह्याभयंतर शुचिः। जर आम्ही शुद्ध असलो किंवा अशुद्ध असलो, जर आम्ही भगवान श्री कृष्ण ज्यांचे नाव पुंडरीकाक्ष आहे म्हणजे ज्यांचे डोळे कमल पुष्पासारखे आहेत, त्यांचं स्मरण आम्ही जर करत राहिलो तर आम्हाला समजून घेतलं पाहिजे की आम्ही शुद्ध आहे, पवित्र झालो आम्ही। फक्त भगवान श्री कृष्णांचं स्मरण करून आम्ही पवित्र राहतो आणि तो पूर्ण जागा जो आहे तो पण पवित्र होऊन जातो। त्यामुळे भगवान श्री कृष्णांचं नाव घ्यायला काहीही बंधन नाहीये। एक भक्त होते आणि त्यांनी ते स्वतः सतत भगवान श्री कृष्णांचं नाव घ्यायचे आणि एवढी सवय झाली त्यांना कृष्णांचं नामस्मरण करत करत की थांबू शकलं नाही। ते कुठे गेले तरी श्रीकृष्णांचं नामोच्चारण करायचं आणि त्यांनी विचार केला की अरे शौचालयामध्ये जाताना कसं मी कृष्णांचं पवित्र नामाचं उच्चारण करू, पण काय करायचं, एवढं सवय झाली आहे की तोंडामधून कृष्णाचं नाव येतच राहतंय, काही केलं तरी नाव येत राहतं, तर काय करायचं। तर त्यांनी काय केलं, तोंडावर हात घेतलं आणि शौचालयामध्ये जाताना तोंडावर हात धरून घ्यायचे। का केलं बघा, तर नाव येत राहायचं भगवंताचं। त्यांना एवढं सवय झालं होतं देवाचं नामस्मरण करत करत की इच्छा नाही असताना पण कृष्णाचं नाव तोंडात येत राहायचं। तर त्यांनी विचार केलं अशुद्ध जागामध्ये जाताना आम्ही थोडं तोंड बंद केलं पाहिजे, नाव येत राहायचंय, तर त्यांनी तोंड बंद करून जायचे। तर तिकडे जवळ एक मुलगा होता, त्याचं नाव होता गोपाल, एक भक्ताचा मुलगा होता तो। तर त्यांनी बघितलं की हे भक्त शौचालयामध्ये जाताना तोंड बंद करून जात आहेत, एक दोन दिवस बघितलं असं काय विचित्र हे यांचं असं काय। त्याने विचारलं त्यांना तुम्ही असं का करतात, शौचालयामध्ये जाऊन पूर्ण गप्प बंद करून जातात तुम्ही काय। तर त्यांनी सांगितलं की असं आहे की सतत माझ्या तोंडामधून कृष्णाचं नाव बाहेर येतंय, तर मी काय करू, माझा सवय झाली आहे आणि ते सुटत नाही, मी कधी हे बंद करू शकत नाही, परंतु शौचालयामध्ये जाताना कसं अशुद्ध जागामध्ये मी कसं काय कृष्णाचं नाव घेऊ। तर मग गोपाल जे मुलगा होता तो त्यांनी म्हटलं की असं नाहीये, बघा श्री कृष्णांचं नाव जे आहे ते परम पवित्र वस्तू आहे आणि ते आध्यात्मिक आहे, चिन्मय आहे, आणि श्रीकृष्णांचं नाव कुठेही आम्ही जप करू शकतो, कीर्तन करू शकतो, याच्यासाठी काही देश काल पात्राचा विचार नाही आहे। आम्ही जर शौचालयामध्ये गेलो, स्मशानभूमीमध्ये गेलो, कुठेही जर गेलो आम्ही, तर सतत श्रीकृष्णांचं नामस्मरण करणे हे आमचं कर्तव्य आहे, हे आमचं उद्देश आहे, हे केलंच पाहिजे। आणि त्यांनी असं छान उपदेश दिला त्यांना आणि ते भक्तांनी हे ऐकलं आणि आश्चर्यचकित झालं की एवढं लहान मुलगा एवढं तत्वाची गोष्टी करत आहे, मला त्यांनी एवढं छान उपदेश दिलं। आणि त्याच्यानंतर या मुलगाचं नाव गोपाल गुरु झालं, त्यांना हे नाव दिलं भक्तांनी गुरु, कारण त्यांनी हे उपदेश महत्वपूर्ण दिलं, गुरुसारखं त्यांनी उपदेश दिलं, तर त्याच्यानंतर त्यांचं नाव गोपाल गुरु झालं। पुढे जाऊन ज्यावेळी त्यांनी संन्यास घेतलं त्यांचं नाव गोपाल गुरु गोस्वामी झालं। तर आमच्या वैष्णव गौरी वैष्णव संप्रदायामध्ये एक महत्वपूर्ण आचार्य आहेत गोपाल गुरु गोस्वामी। तर लहानपणामधूनच त्यांनी आम्हाला की श्रीकृष्णांचं नाव आणि श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत, त्यामुळे सतत आम्ही श्रीकृष्णांचं नामस्मरण करत राहायला पाहिजे, हे अभ्यास केलं पाहिजे, अभ्यासाचा प्रश्न आहे। आणि अभ्यास करूनच आम्ही कुठच्याही क्षेत्रामध्ये परिपूर्णता आम्ही प्राप्त करू शकतो, त्यामुळे ह्या मार्गाला साधना भक्ती म्हणतात। साधन, देवाचं नाव घेणे हे आमचं साधन आहे आणि साध्य पण आहे. जेवढं आम्ही जास्त अभ्यास करणार ह्याच्यामध्ये, तेवढं जास्त आमचं मन शुद्ध होणार आणि आकर्षण आमच्या मनामध्ये कृष्णाचं नावाप्रती जागृत होणार. तर ह्या परम सत्यामध्ये जे कधी बदलत नाही त्याच्यामध्ये आम्ही आमचं मन केंद्रित केलं पाहिजे. सत्यम सत्यम पुनः सत्यम हरे नामैव केवलम. ते वैष्णव कवीने म्हटलंय की केवळ हरिनामच आहे जे की सत्य आहे, सत्य आहे, पुन्हा सत्य आहे. इतर जे काही गोष्टी आहे जी आम्ही बघतो या जगामध्ये सर्व काही असत्य. त्यामुळे जास्त आमचं मन संसाराच्या लहरामध्ये तरंगामध्ये वाहून जायला नाही द्यायला पाहिजे. आम्ही उतार चढाव होत असतात, परंतु जर आम्ही आमचं मन श्रीकृष्णाचं नावावर आणि त्यांच्या सेवावर, त्यांच्या भक्तावर ठेवलं तर आम्ही स्थिर राहू शकणार या जगामध्ये. जसं एक नाव असतं, जर आम्ही ते नदीमध्ये ठेवलं तर नदीच्या तरामुळे ते इकडे तिकडे जाणार, वाहून जाणार. परंतु जर त्याला बांधून ठेवलं तर ते कुठेही जाणार नाही, थोडंफार इकडे तिकडे होईल पण ते तट मजबूत आहे, त्यामुळे ते नौका वाहून जाणार नाही. तसंच आमच्या जीवनामध्ये थोडंफार इकडे तिकडे, परंतु जर आमचं जे तटावर श्रीकृष्ण भक्तीच्या तटावर आम्ही कृष्णाच्या नावावर आम्ही स्वतःच्या चित्ताला बांधून ठेवलं असेल, थोडं इकडे तिकडे झालं तरी जास्त काही परिवर्तन होणार नाही. तर जीवनामध्ये हेच आमचं खरोखर आधार आहे, हेच आमचं खरोखर मार्ग आहे. त्याच्यासाठीच आम्हाला भगवंताने मनुष्य देह, आणि हे अतिशय मूल्यवान आहे, तर ह्या मूल्यवान मनुष्य देहाला आम्ही बरोबर त्याचा सदुपयोग केला पाहिजे आणि आश्रय घेतलं पाहिजे भगवंतांचा. त्याला आश्रम म्हणतो, गृहस्थाश्रम. आज परत आम्ही विष्णुप्रसाद प्रभूंच्या घरामध्ये आलोय. गृहस्थ आश्रम, ज्या घरामध्ये भगवंत आश्रित, भगवंतांचा आश्रय घेऊन विष्णुप्रसाद प्रभू, नंदिनी माताजी आणि त्या आणि त्यांची मुलं इकडे राहत आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही आज प्रार्थना करू की त्यांनी पण कृष्ण भक्तीच्या मार्गामध्ये तीव्रतेने अग्रसर व्हावे आणि त्या कृष्ण भक्तीच्या तटावर या भौतिक संसार जे नदी किंवा एक समुद्राच्या सारखं आहे आणि कृष्ण भक्ती तटाच्या समान आहे, त्यांचं चित्त या कृष्ण भक्तीच्या तटावर मजबूत रीतीने बांधून राहील असं आम्ही प्रार्थना करू. आणि आपण सर्वांनी पण असंच कृष्ण भक्ती करत करत शेवटी भगवान श्रीकृष्णांचे धामामध्ये तयारी जायची तयारी करणे, हेच आमची प्रार्थना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. त्याला आम्हाला सर्वांना गोपाल गुरु गोस्वामी सारखं झालं पाहिजे, व्हायला पाहिजे. कोणाचे काही प्रश्न? गोपाल गुरु गोस्वामी षड गोस्वामीमध्ये नाही आहेत, ते नवद्वीपमध्ये होते, नंतर आले, ते दोन पिढी नंतर आले. त्याने भरपूर ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत आणि विशेष करून त्यांचं, त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचं त्याच्यावर एक टीका लिहिलेली आहे की प्रत्येक जे 16 शब्द आहेत हरे कृष्ण मंत्र, प्रत्येक शब्दाचं पहिलं हरे म्हणजे काय, पहिलं कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण, पहिलं हरे म्हणजे काय, दुसरं पहिलं कृष्ण म्हणजे काय, दुसरं हरे म्हणजे काय, दुसरे काय, प्रत्येक शब्दाचं त्यांनी विश्लेषण करून लिहिलेलं आहे. वेगळे वेगळे अर्थ, प्रत्येक हरे कृष्ण आणि राम शब्दाचे काय काय अर्थ आहेत, वेगळे 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 अर्थ त्यांनी.
भजहू रे मन श्रीनंद नंदन अभय चरण रविंद रे. भजहु रे मन श्रीनंद नंदन अभय चरण रविंद रे. दुर्लभ मानव जन्म सत्संगे, दुर्लभ मानव जन्म सत्संगे, तरहो ए भव सिंदुरे. तरहो ए भव सिंदुरे. शीत आतप बात परीषण ए दिन जामिनी जागीरे. शीत आतप बात परीषण ए दिन जामिनी जागीरे. विफल से बिनु कृपण दुर्जन, विफल से बिनु कृपण दुर्जन, चपल सुख लभ लागिरे. चपल सुख लभ लागिरे. धन यौवन पुत्र परिजन इथे की आछे परतीति रे. धन यौवन पुत्र परिजन इथे किया छे परतीति रे. कमल दल जल जीवन तल मल, कमल दल जल जीवन टल मल, भजहु हरि पद नीति रे. भजहु हरि पद नीति रे. श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य रे श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य रे पूजन सखी जन आत्मनिवेदन पूजन सखी जन आत्मनिवेदन गोविंद दास अभिलाष रे गोविंद दास अभिलाष रे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे